नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. बर्ज बाय रोमियो लेन क्लबाचे धनी सौरभ लुथ्रा आनी गौरव लुथ्रा हांकां थायलंडात पुलिसांनी ताब्यात घेतल्या. तांकां बेगीनूच तपासा खातीर अटक करून गोंयांत हाडटले अशें मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी सांगलां. सातिसावो स्वरसम्राज्ञी गिरिजाताई केळकर स्मृती संगीत महोत्सव 9 ते 14 डिसेंबराक जातलो. भाजपा सरकार बायलां सत्तीचे आनी शेतकार सत्तीचे सरकार आसून मोदी सरकाराच्या आधारान बायलांक 1% व्याजदरान पैशे मेळटात अशें मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी सांगलां. 69व्या राष्ट्रीय शाळा खेळा सर्ती खातीर गोंय राज्य पंगडाची निवड करपाक खेळा आनी युवा वेव्हार संचालनालय 17 वर्सां सकयल्या चलयांचे कबड्डी खातीर निवड चाचण्यो घडोवन हाडटा. आतां पुराय खबरो. बर्च बाय रोमियो लेन ह्या क्लबाक उजो लागून 25 जाणांक मरण आयल्या घडणुकेक जर आयपीएस अधिकारी जापसालदार आसत जाल्यार तांची लेगीत चौकशी जातली. आयएएस आयपीएस वा कोणी जापसालदार आसत ताका सोडचे ना, चौकशी जातलीच अशें मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी स्पश्ट केलां. दंडाधिकाऱ्यावरवी सुरू आशिल्ल्या चौकशेचो अहवाल आयले उपरांत घडणुकेची न्यायालयीन चौकशी करपा खातीर निर्णय जातलो अशें मुखेलमंत्र्यान सांगले. ह्या घडणुकेचो तपास आनी सुरक्षा स्थितीचो नियाळ घेवपा खातीर मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी बुधवारा बसका घेतली.
के ओनर्स है इसलिए जहां पे उन्होंने एंटीसेप्टरी बेल लगाई है हमारे सीनियर काउंसिल्स उस केस गोवा सरकार की तरफ से लड़ रहे तो डेफिनेटली उनको हमारी केस हम उसको डिटेन करने में हम कामयाब हो. आगे इस तरह की दुर्घटना न हो इसीलिए मैंने कहा कि एनफोर्समेंट की टीम ऑलरेडी हमने लगाई है. कल से हमारी एनफोर्समेंट टीम इस तरह के हाई फुटफॉल वाले जितने सारे क्लब्स या रेस्टोरेंट है वहां पे खुद जा रहे.
पर्यटन मंत्री रोहन खवटे, मुखेल सचिव डॉ व्ही कांदवेलू, पुलीस महासंचालक आलोक कुमार तशेंच हेर अधिकारी बसकेक हजर आशिल्ले. सरकारान 2 अधिकारी तेन्नाच्या पंचायत सचिवांक निलंबीत केला. हे भायर आतां मेरेन पुलिसांनी क्लबाच्या 7 जाणांक अटक केल्या. परवाने तपासपा खातीर सरकारान ऑडिट सुरक्षा समिती तशेंच कारवाय करपा खातीर देखरेख समिती स्थापन केल्या. पर्यटना संबंधीच्या आस्थापना कडेन फायर एनओसी वा हेर सुरक्षा यंत्रणा नासली जाल्यार समिती कारवाय करतली अशें तांणी सांगलें. हॉटेल्स, बारां, रेस्टॉरंटां, क्लब, वॉटर स्पोर्ट्स हांची तपासणी जातली. सुरक्षेचे उपाय नसल्यार परवानो रद्द करपाची कारवाय करपाचे आदेश दिल्यात. मजगतीं बर्च बाय रोमियो लेन क्लबाचे धनी सौरभ लुथ्रा आनी गौरव लुथ्रा हांकां थायलंडात पुलिसांनी ताब्यात घेतल्या. तांकां बेगीनूच तपासा खातीर अटक करून गोंयांत हाडटले अशें मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी सांगलें. क्लबाचे धनी सौरभ आनी गौरव लुथ्रा हे थायलंडाक पळून गेल्ले. तांकां अटक करपा खातीर पुलिसांनी ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली. सीबीआय तशेंच इंटरपोलाच्या मजतीन तांकां अटक करपाचे पुलिसांचे यत्न सुरू आशिल्ले. विशेष सघन सुदारणा म्हळ्यार एसआयआरचो दुसरो पांवडो सुरू जाल्ल्या सावन 50 कोटी 96 लाखां परस चड गणना फॉर्म वितरीत जाल्यात अशें वेंचणूक आयोगान सांगलां. सुमार 51 कोटी मतदारांतले 99.98% मतदार हे टप्प्यांत आसपावतले. तातूंत म्हळां की ही गणना फॉर्म सादर करपाची निमणी तारीख 11 डिसेंबर आसा जाल्यार केरळ राज्या खातीर 18 डिसेंबर आसा. वेंचणूक नोंदीच्या एसआयआरचो दुसरो टप्पो 4 नोव्हेंबराक 9 राज्यांनी आनी 3 केंद्रशासित प्रदेशांनी सुरू जाल्लो. नवीन कामगार संहिते प्रमाण कारखानो मालक कामगारांक 12 वरां कामार दवरपाक भाग करतलो पूण तांकां फक्त 8 वरांचेच वेतन दितलो असो दावो करपी सोशल मिडियाचेर फिरतल्या व्हिडिओचे सरकारान खंडन केलां. व्हिडिओत असोय दावो केला की आतां कारखाने कामगारांचो उरिल्लो कालावधी थारायतले. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो म्हळ्यार पीआयबीच्या फॅक्ट चॅक युनिटान म्हायती दिल्या की हे दोनूय दावे फटीचे आसात. युनिटान अशें म्हळां की नवीन कामगार संहिते प्रमाण कामगारांक ओव्हरटायम कामा खातीर दुप्पट वेतन दिवचें पडटलें आनी ओव्हरटायमा खातीर कामगाराची संमती अनिवार्य आसा. फोंडा पत्रकार संघ आनी गिरिजाताई केळकर संगीत संमेलन समितीन आयोजीत केल्लो 37वो स्वरसम्राज्ञी गिरिजाताई केळकर स्मृती संगीत महोत्सव 9 ते 14 डिसेंबराक जातलो. श्रीगोपाळ गणपती देवळाच्या प्राकारांत फार्मागुडी फोंड्या हांगा जावपी ह्या संगीत संमेलनाच्या उक्तावण सुवाळ्याक मुखेल सोयरे म्हणून रविंद्र भवन साखळीचे उपाध्यक्ष दत्ताराम चिमुलकर आसतले. गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्राचार्य अनिल सामंत उक्तावण सुवाळ्याक मुखेल वक्ते आसतले. ह्या परिशदेंत मनोहर तिळवे, अनिल पिळगांवकार आनी वेणी माधव बोरकार हांचो भोवमान जातलो. सावनी शिंदे, संतोष नाहर, अक्रम खान, संपदा मानी, अंबर मिरिंगकर, ऋषिकेश ढवळीकर असे कलाकार ह्या 2 दिसांच्या संगीत संमेलनात तांची कला सादर करतले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान ऐकतात.
भाई, अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी.
वो कैसे?
अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत.
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा.
भाई, खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर.
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर.
आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. राज्यसभेने आज युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक दायज वळेरेत दिवाळीच्या शिलालेखाचे कौतुक केले. राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन हांणी म्हळें की हो देशा खातीर प्रचंड राष्ट्रीय अभिमानाचो खीण. हो फक्त एक उत्सव न्हय तर तो काळखाचेर उजवाडाचो आणि अज्ञानार ज्ञानाच्या विजयाचे प्रतीक असा. दिवाळी हो भारतातलो सळावो शिलालेख उत्सव असा. तांणी आशा व्यक्त केली की ही कामगिरी लोकांक देशाच्या समृद्ध दायज आणि परंपरांची जतन प्रचार आणि अभिमानाचे नूतनीकरण वचनबद्धतेन म्हणपाक प्रेरित करतले.
Prestigious recognition has sparked joy and celebration across our country and among Indians worldwide. Deepavali is not merely a festival, it is a civilizational message. It is universal philosophy, cuts across faiths, regions and generations, embodying the very spirit of India that is inclusive, radiant and resilient.
गोयातले अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेन चौथा स्थापणूक दिस मनेलो. तातूंत आयुर्वेदीक भलायकी संशोधन आनी शिक्षणाच्या मळार व्हड कामगिरी आनी फुडाराच्या येवजण्यांचेर उजवाड घालो. ह्या कार्यक्रमाचो एक भाग म्हणून संस्थेन प्रसार माध्यमांक 17 ते 19 डिसेंबर 2025 मेरेन नवी दिल्लीत जावपी पारंपारीक वैजकीय विशीच्या दुसऱ्या संवसारीक WHO शिखर सभेविशी म्हायती दिली. AIIE संचालक प्राध्यापक प्रदीप कुमार प्रजापती आनी AIIE गोयची डीन प्राध्यापक सुजाता कदम हांणी दिल्ल्या ह्या म्हायतीत पारंपारीक वखदा क्षेत्रात भारताच्या वाढत्या जागतिक भूमिकेचेर लक्ष केंद्रित केला.
एकेडमिक क्षेत्र में यूजी 100 की संख्या में हर साल यूजी के बच्चे आते हैं. इस साल हमारा चौथा बैच आया है और पीजी हमने पिछले साल 5 सब्जेक्ट में शुरू किया था. इस साल हमने 10 सब्जेक्ट में एडमिशन में दिया है लोगों को और अगले साल उसमें और 2 सब्जेक्ट ऐड होने जा रहे हैं.
स्थापना दिसा निमतान संस्थेन कोलोरेक्टल कार्सिनोमा खातीर एकत्रित प्रोटोकॉल विकसित करप ह्या विशयाचेर 2 दिसांच्या कार्यशाळेचे उक्तावण केले, जी कॅन्सराचेर बरे उपचार करपा खातीर आयुर्वेदीक आनी आधुनिक वैजकीय दृष्टीकोन एकठांय हाडपाचो हेतू आसा. चौथो स्थापन दीस मनयतना AIIE गोंयान परतून एक फावट दुयेतींची जतनाय, शिक्षण आनी संशोधनात उत्कृश्टताय खातीर आपली वचनबद्धताय परत एकदा अधोरेखित केली आनी एकात्मिक आयुर्वेदात संवसारीक फुडारी जावपाच्या दिकेन आपलो प्रवास चालू दवरला. उत्तर गोंय जिल्हो परिषद आणि दक्षिण गोंय जिल्हो परिषद हांच्या खातीर मतदान आणि मतां मेजपाच्या दिसा 19, 20 आणि 22 डिसेंबराक नगरपालिका वाठार आणि पणजी नगरपालिका महामंडळ सोडून गोंय राज्यातल्या उत्तर गोंय जिल्हो परिषद आणि दक्षिण गोंय जिल्हो परिषदेच्या अधिकार क्षेत्रातल्या वाठारांनी सगळं परवाना आशिल्ली सोऱ्यांची दुकानां बंद दवरची असे राज्य सरकारान निर्देश दिल्या. पण बार आणि रेस्टॉरंट म्हणून परवानो आशिल्ल्या आस्थापनांक फक्त जेवण दिवपा खातीर रेस्टॉरंट उक्त दवरपाची परवानगी आसूं येता, पण बार काउंटर बंद दवरतलो आनी ह्या दिसांनी खंयच्याच प्रकारचो सोरो दिवचे ना. बार आणि रेस्टॉरंट म्हणून परवानो आशिल्ल्या आस्थापनाच्या मालकांनी दुकानात सोरो दिवचो ना आनी रेस्टॉरंट फक्त जेवण दिवपा खातीर उक्ते आसा असे स्पष्टपणान बरिल्ले बोर्ड लावचे असे निर्देश आसा. तशेंच 19, 20 आणि 22 डिसेंबर ह्या काळात गोंय राज्यातल्या नगरपालिका वाठार आणि पणजी शार सोडून एका सुवातेसान दुसऱ्या सुवातेर सोरो व्हरपाचेरूय बंदी आसा. संबंधित तरतुदी आणि नेमाप्रमाण जारी केल्लो परवानो घेऊनच खंयच्या व्यक्तीकडे कमाल प्रमाणात सोरो दवरू येता. 2027 वर्सा पयली नव्या बोरी पुलाचो बुन्यादी फातर घालपाचे आश्वासन मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी दिला. बोरी जिल्हा पंचायत उमेदवार पुनम चंद्रकांत सावंत हांच्या प्रचारा खातीर बोरीच्या राघवेंद्र स्वामी सभाघरात झाल्या प्रचार सभेत ते उलयताले. ह्यावेळार मंत्री सुभाष शिरोडकर, भाजपा शिरोडा प्रभारी आणि वास्को आमदार दाजी साळकार, प्रवासी भारतीय आयुक्त नरेंद्र सावयकर, भाजपाचे सरचिटणीस सर्वानंद भगत, शिरोडा भाजपा मंडळ अध्यक्ष अक्षय गांवकार, बोरी जिल्हा पंचायत वांगडी दीपक तिरू नायक बोरकार, बोरीचे सरपंच सागर नायक आणि हेर मानेस्त हजर आशिले. भाजपा सरकार बायलां सत्तेचे आणि शेतकार सत्तेचे सरकार असून मोदी सरकाराच्या आधारान बायलांक 1% व्याजदरान पैसे मेळटा असे ताणी सांगले. तशीच आपल्या सरकारच्या काळात सगळ्यांचे घर सुरक्षित दवरपा खातीर म्हजे घर येवजण ही एक वरदान असा असे ताणी म्हळे. जाती धर्माचे राजकारण करपी लोकांक पयस दवरपाचे आवाहनही ताणी केले. 24 डिसेंबर ते 28 डिसेंबर मेरेन महाराष्ट्रातल्या कोकमथान हांगा जावपी 69व्या राष्ट्रीय शाळा खेळ सर्ती खातीर गोंय राज्य पंगडाची निवड करपा खातीर खेळ आनी युवा वेव्हार संचालनालय 17 वर्सां सकयल्या चलयांच्या कबड्डी खातीर निवड चाचण्यो घडोवन हाडटा. ही निवड चाचण्यो 12 डिसेंबराक फोंड्या खेळ संकुलात 2:30 जातल्यो. हे चाचण्यांचे प्रभारी दीपक गांवकार असतात. पणजे वेळेत नोंद केल्याप्रमाणे कमाल तापमान 34 डिग्री सेल्सियस नोंद झाला तर किमान 18.8 डिग्री सेल्सियस नोंद झाला. आणि आता खबरो सोपोवच्या पहिली परतून एक फावट काय मुखेल खबरो. बर्च बाय रोमिओ लेन क्लबाचे धनी सौरभ रुथ्रा आणि गौरव रुथ्रा हांका थायलंडात पोलिसांनी ताब्यात घेतल्या. 37वो स्वरसम्राज्ञी गिरिजाताई केळकर स्मृती संगीत महोत्सव 13 आणि 14 डिसेंबराक जातलो. 69व्या राष्ट्रीय शाळा खेळ सर्ती खातीर गोंय राज्य पंगडाची निवड करपाक निवड चाचण्यो घडोवन हाडल्या आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमच्या मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयकात. फाल्यां सकाळच्या 7:25 मिनटांचेर नमस्कार.